पंचम सर्ग। हनुमान सीतेचा निरोप घेतो आणि श्री रामचंद्रांना तिचा संदेश सांगतो। श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, नंतर सीतेजवळ जाऊन व नमस्कार करून हनुमान तिला म्हणाला, हे देवी, तू मला आज्ञा दे। आता मी श्री रामाजवळ जाईन, धाकट्या भावासह श्रीराम तुला भेटण्यास लवकरच येथे येतील। असे बोलून जानकीला तीन प्रदक्षिणा करून पवनसुताने जानकीला पुन्हा प्रणाम केला आणि जाताना तो परत एकदा असे बोला, हे देवी, मी आता जात आहे, तुझे कल्याण हो। 10,000 वानरांच्या कोटी समूहासह असणाऱ्या सुग्रीवासकड श्रीराम आणि लक्ष्मण तुला लवकरच येथे दिसतील। तेव्हा दुःखाने कृश झालेली जानकी हनुमंताला म्हणाली, तुला भेटल्यास मी माझे दुःख विसरले होते, आता तू जात आहेस, यामुळे रामांची वार्ता ऐकल्याशिवाय मी कशी बरे राहू। मारुती म्हणाला, हे देवी, असे जर असेल आणि तुला मान्य असेल तर तू माझ्या खांद्यावर आरूढ हो, मी एका क्षणात तुझी श्रीरामांची भेट घडवून आणतो। सीता म्हणाली, सागराला शुष्क करून किंवा त्याला बाणांच्या पिंजऱ्यात बद्ध करून वानरांचे सह येथे येऊन आणि युद्धात रावणाचा वध करून जर राम मला परत नेतील तर श्रीरामांची शाश्वत कीर्ती होईल, तेव्हा तू आता जा, ते येईपर्यंत मी कसे तरी प्राण धारण करेन। अशा प्रकारे सीतेने जाण्यास निरोप दिल्यावर तो वीर तिला प्रणाम करून महासागर पार करून जाण्यासाठी पर्वताच्या शिखरावर गेला। तेथे गेल्यावर महासामर्थ्यसंपन्न मारुतीने आपल्या पायाने त्या पर्वताला खाली दाबले आणि तो वायुवेगाने निघाला। त्यावेळी मारुतीने दाबल्यामुळे 30 योजने उंच असणारा तो पर्वत जमिनीत घुसून सपाट झाला। इकडे आकाशामधून जाणाऱ्या त्या मारुतीने प्रचंड आवाज केला। तो आवाज ऐकून मारुती येत आहे हे कळल्यामुळे सर्व वानर मोठ्या आनंदाने भरून गेले आणि ते प्रचंड आवाज करू लागले। ते म्हणू लागले, या आवाजावरूनच आपणास कळत आहे की हनुमान आपली कामगिरी पूर्ण करूनच परत येत आहे। हे वानरानो, पहा पहा, हा वानर श्रेष्ठत्व हनुमान पहा। ते वानरवीर असे बोलत असतानाच मारुती पर्वताच्या शिखरावर उतरला आणि वानरांना म्हणाला, मी सीतेला भेटलो, मी उपवनासह लंकेचा विध्वंस केला, रावणाबरोबर संभाषण करून मी परत आलो आहे। आत्ता लगेच आपण श्रीराम आणि सुग्रीव यांच्या जवळ जाऊया, हनुमंताने असे म्हटल्यावर सर्व वानरांनी आनंदाने मारुतीला आलिंगन दिले। काही वानरांनी त्याच्या शेपटीचे चुंबन घेतले तर इतर वानर अतिशय उत्साहाने नाचू लागले। मग हनुमंताला बरोबर घेऊन ते प्रस्तवन पर्वताकडे गेले। वानर जेव्हा जात होते तेव्हा सुग्रीवाने रक्षण केलेले मधु नावाचे वन त्या वीराने वाटेत पाहिले। त्यानंतर ते श्रेष्ठ वानर अंगदाला म्हणाले, हे वीरा, आम्ही भुकेले आहोत, हे महाबुद्धिमान हनुमंता आम्हाला अनुज्ञा दे, म्हणजे आज आम्ही या मधुवनातील फळे खाऊन अमृताप्रमाणे असणारा मध आम्ही पिऊ। अशा प्रकारे संतुष्ट होऊन आपण कनिष्ठ बंधूसह असणाऱ्या रामांना भेटण्यास जाऊ। अंगद म्हणाला, हे श्रेष्ठ वानरानो, या हनुमानाने आपले कार्य पूर्ण केले आहे, त्याच्या कृपेमुळे आम्ही तुम्ही त्वरेने फळे आणि मुळे खा आणि मधू प्या। नंतर त्या वनात प्रवेश करून आणि दधीमुखाने पाठवलेल्या त्या वनरक्षकांना न जुमानता वानराने मध पिण्यास प्रारंभ केला। तेथील वनरक्षक वानर मध पिणाऱ्या वानरांना मारू लागले। तेव्हा त्या श्रेष्ठ वानराने त्या वनरक्षकांना बुक्याने आणि लाथाने खूप बडवले आणि ते पुन्हा मध पिऊ लागले। तेव्हा सुग्रीवाचा मामा असणारा तो दधीमुख रागावला आणि वनरक्षक वानराज सुग्रीवाकडे गेला। तेथे जाऊन तो त्या सुग्रीवाला म्हणाला, हे राजन, तू चिरकाळ ज्या मधुवनाचे रक्षण केले होतेस त्या तुझ्या मधुवनाची आज युवराज अंगद व हनुमान यांनी नासाडी केली आहे। दधीमुखाने सांगितलेली वार्ता ऐकून सुग्रीवाचे मन आनंदित झाले। तो म्हणाला, पवनसुता हनुमान सीतेला भेटून आला आहे यात शंका नाहीतर माझ्या मधुवनाकडे दृष्टी पाहण्यास कोण धजावेल बरे, तसेच ते कार्य वायुसुद्धा हनुमानानच केले असणार यात संशय नाही। सुग्रीवाचे वचन ऐकल्यावर आनंदाने श्रीराम त्याला म्हणाले, हे राजा, तू सीतेबद्दल काय बोललास बरे। तेव्हा सुग्रीव म्हणाला, हे देवा, असे दिसते की भूमिकन्या सीतेचा शोध लागलाय, कारण हनुमानादी सर्व वानर माझ्या मधुवनात शिरले आहेत, तेथील सर्व फळे खात आहेत आणि वनरक्षकांना बडवीत आहेत। देवा, तुमचे कार्य केल्याशिवाय माझ्या मधुवराकडे पाहण्यासुद्धा ते झावणार नाही। तेव्हा देवी सीता सापडली आहे हे निश्चित आहे, हे वनरक्षकांनो तुम्ही भिवू नका, परत तिथे जाऊन तुम्ही माझी आज्ञा त्या वानरांना सांगा आणि त्यांना माझ्याजवळ घेऊन या। सुग्रीवाचे वचन ऐकल्यावर ते वनरक्षक वायुवेगाने गेले आणि हनुमान इत्यादी प्रमुख वानरांना म्हणाले, सुग्रीवराजाच्या आज्ञेनुसार तुम्ही सत्वर निघा. श्रीराम आणि लक्ष्मण यांना व सुग्रीवाला तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे. हे महाबलवान वीरानं, त्या तिघांना अतिशय आनंद झाला आहे. तुम्हाला त्वरा करून येण्यास सांगितले आहे. ठीक आहे असे म्हणून त्या श्रेष्ठ वानराने आकाशात उड्डाण केले आणि ते जाण्यास निघाले. त्यानंतर हनुमंत आणि युवराज अंगद यांना पुढे करून सर्व वानराने पटकन श्रीराम आणि सुग्रीव यांच्या पुढे जमिनीवर लोटांगण घातले. हनुमान राघवांना म्हणाला, मी सीतेला भेटलो आहे ती कुशल आहे. आणि त्याने राघवांना आणि नंतर वानरराज सुग्रीवाला साष्टांग नमस्कार केला. हे राजेंद्रा, शोकमग्न जानकीने तुम्हाला आपले कुशल सांगण्यास मला सांगितले आहे. ती अशोक वाटिकेमध्ये एका अशोक वृक्षाखाली बसलेली आहे. हे प्रभू, ती राक्षसीने वेढलेली असून निराहार असल्याने कृश झाली आहे. हा राम राम असा ती सारखा शोक करीत आहे. तिची वस्त्रे मलिन आहेत. तिने एकच वेणी घातली आहे. ती मला दिसली तिथे मी हळूहळू सांत्वन केले. सूक्ष्म रूपाने वृक्षाच्या फांदीवरील पानामध्ये दडून मी तुमची कथा तिला सांगितली. तुमच्या जन्मापासून प्रारंभ करून मी म्हटले, तुम्ही दंडकारण्यात आलात. तुम्ही आश्रमात नसताना रावणाने जानकीचे हरण केले. ते तुम्ही सुग्रीवाशी मैत्री केली, वालीचा वध केला. नंतर वैदेहेचा शोध करण्यास सुग्रीवाने वानरांना पाठवले. महाबली महापराक्रमी विजयशाली वानर सर्वत्र गेले. त्यापैकी एकटा मी येथे आलो आहे. मी सुग्रीवाचा सजीव असून श्री राघवांचा दास आहे. भाग्यामुळे मला जानकी दिसली, त्यामुळे माझा प्रयास आज सफल झाला आहे. माझे असे वचन ऐकल्यावर सीतेने आपले डोळे उघडले आणि ती म्हणाली, माझ्या कानांना अमृताप्रमाणे असणारे हे शुभ वचन मला कुणी ऐकवले बरे. हे जर सर्व सत्य असेल तर असे बोलणाऱ्याला मला पाहू दे. हे प्रभू, तेव्हा सूक्ष्म रूपाने वानरांच्या रूपात मी तिला प्रणाम केला आणि हात जोडून मी तिच्यापुढे दूरच उभा राहिलो. तेव्हा तू कोण इत्यादी पुष्कळ गोष्टी तिने मला विचारल्या. हे अरिदमना, मी सर्व गोष्टी तिला क्रमाने सांगितल्या. त्यानंतर तुम्ही दिलेली अंगठी मी देवी सीतेला अर्पण केली, त्यामुळे तिचा माझ्यावर अतिशय विश्वास बसला. मग ती मला असे म्हणाली, हे हनुमंता, राक्षसीकडून होणाऱ्या रात्रंदिवसाच्या छळाने मी पीडित झाले. हे तू पाहिले आहेस, ते सर्व तू राघवांना सांग. तेव्हा मी म्हटले, हे देवी, श्रीरामसुद्धा तुझी कोणतीच वार्ता न कळल्यामुळे चिंताग्रस्त होऊन रात्रंदिवस शोक करीत आहेत. तेव्हा मी आत्ताच जाऊन त्यांना तुझी अवस्था सांगतो. ती वार्ता ऐकताच श्रीराम हे सुग्रीव, लक्ष्मण आणि वानर सेनापती यांच्यासह तुझ्याकडे येतील आणि कुळासकट रावणाचा वध करून ते तुला स्वतःच्या नगरीला नेतील. तेव्हा हे देवी, मला अशी एखादी खून दे की जिच्यामुळे प्रभू श्रीरामांचा माझ्यावर विश्वास बसेल. मी तिला असे म्हटल्यावर आपल्या केशपाशातील आवडता चुडा म्हणे तिने मला दिला. तसेच पूर्वी चित्रकूट पर्वतावर जी कावळ्याची कथा घडली होती ती सुद्धा तिने मला सांगितली. नंतर अश्रुपूर्ण नेत्राने ती मला म्हणाली, राघवांना माझे कुशल सांग आणि लक्ष्मणाला सांग की हे कुलनंदना, मी तुला जे काही वाईट बोलले ते गैरसमजाने बोलले होते. त्याबद्दल तू मला क्षमा कर. माझ्यावर दयाळ होऊन राम मला नेतील असे तू कर. असे बोलून अतिशय दुःखाने व्याकुळ झालेली सीता रडू लागली. तेव्हा तुमचा सर्व वृत्तांत तिला सांगून मी सुद्धा तिचे सांत्वन केले. नंतर तिचा निरोप घेऊन मी हे श्रीरामा तुमच्याजवळ येथे येण्यास निघालो. त्यावेळी रावणाला प्रिय असणाऱ्या अशोक वाटिकेचा विध्वंस करून टाकला आणि एका क्षणात तेथील पुष्कळ राक्षसांना ठार मारले. रावणाच्या एका पुत्राला मी मारले. रावणाशी संभाषण केले आणि लंकेचे संपूर्ण दहन करून मी क्षणात पुन्हा इकडे आलो आहे. हनुमंताचे हे वचन ऐकून रामाचे मन अतिशय आनंदित झाले. श्रीराम हनुमंताला म्हणाले, हे हनुमाना, देवानं सुद्धा अतिशय दुष्कर असणारे कार्य तू केले आहेस. तुझे उपकार कसे फोडू हे मला कळत नाही. हे मारुती, आता मी तुला माझे सर्वस्व देत आहे. असे बोलून त्याला जवळ घेऊन श्रीरामाने त्या वानश्रेष्ठाला गाढ आलिंगन दिले. रघुश्रेष्ठ श्रीरामांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांना हनुमानाविषयी फार प्रेम वाटते. मग भक्तवत्सल राघव हनुमानाला म्हणाले, हे वानश्रेष्ठा, परमात्मा असणारे माझे आलिंगन मिळणे हे या जगात फार दुर्लभ आहे. तुला ते मिळाले म्हणून तू माझा भक्त आहेस आणि मला प्रिय आहेस. हे पार्वती, ज्यांच्या चरणकमल युगुलांची तुलसीदल इत्यादी पूजा करून भक्त लोक अनुपम अशा विष्णुपदाची प्राप्ती करून घेतात, त्याच श्रीरामाने ज्याला दृढ आलिंगन दिले अशा त्या अनेक पुण्यकर्मांची राशी असणाऱ्या पवनतनयाबद्दल जास्त काय सांगावे. इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमामहेश्वर संवादे सुंदरकांडे पंचमसर्ग समाप्त. सुंदरकांड समाप्त।